नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. संसदेचे पावसाळी अधिवेशन आयज सावन सुरू जातले आनी ते 21 ऑगस्ट मेरेन चलतले. दोनी सभाघरांत खंयच्याय म्हत्वाच्या मुद्द्यांचेर चर्चा करपा खातीर सरकार तयार आसा अशें संसदीय कामकाज मंत्री किरण रिजीजू हांणी म्हळां. गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आयज सावन सुरू जाता ते 8 ऑगस्ट मेरेन चलतले. UPI म्हळ्यार युनिफायड पेमेंट्स इंटरफेस वरवीं भारत नेटान फारीकणी पद्दतीत संवसारांत सगळ्यांत फुडें आसा अशें आंतरराष्ट्रीय नाणी निधी संघटनेन सांगलां. ह्या आर्थीक वर्साच्या पहिल्या तिमाहीत भारतांतल्यान इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत 47% वाड. अमेरिका, UAE आनी चीनाक सगळ्यांत चड निर्यात. बुडापेस्टात जाल्ल्या पोला केंब्रे आनी वर्गाजानोस मेमोरियल कुस्ती सर्तीत भारतीय खेळगडो सुमितान 60 किलो ग्रीको रोमन प्रकारात रुप्या पदक मेळ्ळें. आनी फिडे बायलांच्या बुद्धिबळ संवसारीक कप 2025 सर्तीत भारताच्या कोनेरो हंपीन बेस बरो खेळ करून उपांत्य फेरीत पावल घालून इतिहास घडयला. आता पुराय खबरो. संसदेचे पावसाळी अधिवेशन आयज सावन सुरू जातले आनी ते 21 ऑगस्ट मेरेन चलतले. ह्या काळात एकूण 21 बसका जातल्यो. ऑपरेशन सिंदूर उपरांत संसदेचे हे पयलेच अधिवेशन आसा. अधिवेशनात करपाचे म्हत्वाचे कायदे आनी हेर काम थारायला अशें संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजीजू हांणी सांगले. संसदेच्या अधिवेशना आदी काल सरकारान दोनी सभाघरांचे कामकाज सुरळीत चलचे हे खातीर सहकार्य करपा खातीर सगळ्या पक्षांची बसका आपयल्ली. लोकसभा आनी राज्यसभेतले वेगवेगळ्या पक्षांचे फुडारी हे बसकेक वांटेकार जाल्ले. केंद्रीय मंत्री आनी राज्यसभेचे सभाघर फुडारी JP नड्डा हांणी बसकेचे अध्यक्षपद सांबाळे. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजीजू, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आनी डॉ L. मुरुगन लेगीत हे बसकेक हाजीर आशिल्ले. तशेंच काँग्रेस पक्षाचे गौरव गोगोय आनी प्रमोद तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, द्रमुक पक्षाचे तिरुची शिवा आनी TR बालू, समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव आनी आम आदमी पक्षाचे संजय सिंग हांणी हे बसकेत वांटो घेतलो. सरकार नेमांप्रमाण दोनी सभाघरांत खंयच्याय म्हत्वाच्या मुद्द्यांचेर चर्चा करपा खातीर तयार आसा अशें संसदीय कामकाज मंत्री किरण रिजीजू हांणी म्हळें. बसके उपरांत ते पत्रकारां कडेन उलयताले. ही बसका खूब रचनात्मक आशिल्ली आनी सभाघराच्या फुडारांनी वेगळ्या प्रश्नांचेर आपल्यो पक्षांची भूमिका मांडली.
ये रिक्वेस्ट किया है कि सदन अच्छा से चले के लिए पक्ष और विपक्ष मिल करके हमको काम करना होगा. आपस में कोऑर्डिनेशन अच्छी तरह से रखना होगा. हम पॉलिटिकल पार्टीज अलग अलग विचारधारा का हो सकता है, मगर पार्लियामेंट का सदन अच्छी तरह से चले ये सबका जिम्मेदारी है. अपोजिशन का भी जिम्मेदारी है और सरकार का भी जिम्मेदारी है. ऑल पार्टी डेलीगेशन टू डिफरेंट कंट्रीज आफ्टर मैथ ऑफ ऑपरेशन सिंदूर हैड गॉन डाउन वेरी वेल इफेक्टिवली एंड ऑल दोस ग्रेट एक्सपीरियंसेस मस्ट बी शेयर्ड बिफोर द नेशन. वी वुड वेलकम इट.
ऑपरेशन सिंधू सारख्या म्हत्वाच्या मुद्द्यांचेर संसदेत चर्चा करपा खातीर सरकार पुरायपणान तयार आसा अशें तांणी म्हळें. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या फुडारांनी सभाघराच्या कामकाजात सरकाराक पुराय सहकार्य करपाचें आश्वासन दिलें. ऑपरेशन सिंधू उपरांत भारत आनी पाकिस्तान मदीं मध्यस्थी करपाचो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचो दावो उपस्थीत करपाच्या विरोधी पक्षांच्या हेतू विशीं रिजीजू हांकां विचारले तेन्ना सरकार ह्या मुद्द्याचेर सभाघरांत योग्य ती जाप दितलो अशें तांणी सांगलें. आयज सावन गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू जाता. अधिवेशना खातीर आमदारां कडल्यान 750 तारांकीत जाल्यार 3330 अतारांकीत प्रस्न आयल्यात. विरोधकां परस सत्ताधारी आमदारांचो आंकडो चड आशिल्ल्यान सरकार पक्षाचेच प्रस्न चर्चेक येवपाची चड शक्यताय आसा. 21 जुलय ते 8 ऑगस्ट मेरेन चलपी अधिवेशनात 15 दीस काम चलतले. अर्थसंकल्पा वांगडा खात्याच्या मागण्यांचेर चर्चा जावपा वांगडा घरा अधिकृत करपी 3 विधेयकां चर्चेत येतली. अधिवेशनात येवपी सरकारी विधेयकां अजूनही निश्चित जावंक ना अशी माहिती विधीमंडळ कार्यालयान दिल्या. शुक्रारा खासगी कामाचो दीस आसतलो. एकाच दिसा चडांत चड 5 खासगी प्रस्तावांचेर चर्चा जातली. प्रस्नजापेच्या सत्रा खातीर लॉट पद्दतीन प्रस्नांची निवड जातली अशें कळटात. ताचेर विरोधी आमदारांनी पयलींच तिडक उक्तायल्या. हातूंत परत सत्ताधारी आमदारांचो आंकडो चड आशिल्ल्यान प्रस्नोत्तरासयत चर्चे खातीरूय सरकार पक्षाच्या आमदारांकूच कामकाजात चड वेळ मेळपाची शक्यताय आसा. बिहार विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आयज सावन सुरू जाता. 5 दिसांचे हे अधिवेशन शुक्रारा 25 जुलयाक सोंपतले. अंदू ऑक्टोबर नोव्हेंबरात विधानसभा वेंचणूक जावपाची आशिल्ल्यान हे पावसाळी अधिवेशन राज्य विधानसभेचे निमाणे अधिवेशन आसतले. विधानसभा वेंचणुकेचे नदरेन पळयल्यार हे अधिवेशन राजकीय नदरेन खूप म्हत्वाचे आनी वादळी आसतले असो अदमास आसा. सत्ताधारी NDA आनी विरोधी पक्ष फुडल्या वेंचणुके खातीर वातावरण तयार करपा खातीर ह्या अधिवेशनाचो उपेग करतले. विरोधकांनी मांडलेल्या दर एका प्रश्नांक जाप दिवपाक सरकार तयार आसा अशें संसदीय वेव्हार मंत्री विजय कुमार चौधरी हांणी सांगले. मतदार वळेरीची सुदारणा पुरायपणान वेंचणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात आसा आनी हे प्रक्रियेत राज्य सरकाराची कसलीच भूमिका ना अशें तांणी सांगले. मजगती सभाघराचे कामकाज सुरळीतपणान चलोवपा खातीर विरोधकांनी सहकार्य करचे अशें आवाहन विधानसभा अध्यक्ष नंदकिशोर यादव हांणी केला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
UPI म्हळ्यार युनिफायड पेमेंट्स इंटरफेस वरवीं भारत नेटान फारीकणी पद्दती संवसारांत सगळ्यांत फुडें आसा अशें आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटणेन सांगलां. अंदू जून म्हयन्यांत ह्या माध्यमांतल्यान 18.39 billion परस चड वेव्हार जाले, जाचें मोल 24,03,000 crore रुपयां परस चड आसा. फाटल्या वर्साच्या जून म्हयन्याच्या तुळेंत हे 32% चड आसा. वाडत वचपी किरकोळ डिजिटल फारीकणी विशीं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेन हालींच्या काळांत केल्ल्या टिप्पणी प्रमाण UPI भारताच्या फारीकणी पद्दतींत क्रांती घडोवन हाडल्या. हे माध्यमांतल्यान दर म्हयन्याक 18 billion परस चड वेव्हार जातात अशें तातूंत म्हळां. विदेश राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा काल सांजे लेसोथोच्या मासिरूत पावले. लेसोथोचे विदेश आनी आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे प्रधान सचिव थवांग लेखेला हांणी तांकां येवकार दिलो. द्विपक्षीय संबंध आनीक घटमूट करपाचो यत्न करतले अशें हे वेळार एका सोशल मिडिया पोस्टांत मार्गारेटा हांणी सांगलें. ते लेसोथोचे माहिती संचारण विज्ञान तंत्रगिज्ञान आनी नवनिर्माण मंत्री आनी मासेरूत शिक्षण आनी प्रशिक्षण कामगार आनी रोजगार मंत्री हांची भेट घेवपाची आसात. ते आदी मार्गारेटा हांणी एस्वातिनीक भेट दिली आनी थंयचे विदेश आनी आंतरराष्ट्रीय संबंध मंत्र्यांची भेट घेतली. वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण ह्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतातल्यान इलेक्ट्रॉनिक्स निर्याती खातीर अमेरिका UAE आणि चीन हे 3 मुखेल देश म्हणून उदेंताक आयला. ह्या निर्यातीत 47% वाढ झाल्या. नेदरलँड्स आणि जर्मनी हे इलेक्ट्रॉनिक्स निर्याती खातीर हेर मुखेल देशांमदीं आसात. भारतातल्यान 60% चड इलेक्ट्रॉनिक्स निर्यात अमेरिकेक, त्या उपरांत 8% UAE आणि सुमार 4% चीनांक झाला. हवामान खात्यान आयज कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा आनी उत्तराखंडच्या दर्यादेग वाठारांत कांय सुवातेर उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. फुडल्या 2-3 दिसांत दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड, बिहार, छत्तीसगड, केरळ, माहे, कोकण, गोंय, महाराष्ट्र आनी ईशान्य राज्यांतल्या खुबशा वाठारांनी उटंगराचो पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. अंदमान आनी निकोबार जुवे, अस्तंत बंगाल आनी सिक्कीमांत आयज जगला आनी पावसाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. 26 तारखेमेरेन अंदमान आनी निकोबार जुव्यांचेर जोरदार वाऱ्यासयत पावस पडपाची शक्यताय आसा. हंगेरीच्या बुडापेस्टात जाल्ल्या पोला केमरे आनी वर्गा जुनस मेमोरियल कुस्ती सर्तीत भारतीय खेळगडो सुमितान 60 kg ग्रीको रोमन प्रकारात रुपया पदक मेळयला. निमण्या फेरयेत ताका अझरबैजानच्या निहात मम्मादलीन 5-1 अशें हारयले. 55 kg ग्रीको रोमन प्रकारात अनिल मोर हाणें उझबेकिस्तानच्या इक्थियोर बॉटिरोवाक 7-4 अशें हारोवन काश्या पदक मेळयलें. बुडापेस्ट कुस्ती सर्तीत भारतान 3 भांगरा, 3 रुपया आनी 4 काश्या पदक आसत एकूण 10 पदकां मेळयल्यात. फिडे बायलांच्या बुद्धिबळ संवसारीक कप 2025 सर्तीत भारताच्या कोनेरू हंपीन बेस बरो खेळ करून उपांत्य फेरयेत पावल घालून इतिहास घडयला. ह्या सर्तीच्या उपांत्य फेरयेत पावपी ती पयली भारतीय बायल खेळगडे थारल्या. जॉर्जियात जाल्ल्या क्वॉर्टर फायनलींत हंपीन चीनच्या सॉंग युक्सीन हारयले. आयज क्वॉर्टर फायनलींत दिव्या देशमुख आनी हरिका द्रोणवल्ली हांचे मदीं खेळ जातलो. हो खेळ भारतीय वेळ प्रमाण सांजे 4:35 सुरू जातलो. ह्या खेळांतली जैतिवंत खेळगडे कोनेरू हंपी चीनची ली टिंगजी आनी टेंग झोंगजी सयत सेमीफायनलींत खेळटली. आनी आतां खबर सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. संसदेचें पावसाळी अधिवेशन आयज सावन सुरू जातलें आनी तें 21 ऑगस्ट मेरेन चलतलें. दोनूय सभाघरांत खंयच्याय म्हत्वाच्या मुद्द्यांचेर चर्चा करपा खातीर सरकार तयार आसा अशें संसदीय कामकाज मंत्री किरण रिजीजू हांणी म्हळां. गोंय विधानसभेचें पावसाळी अधिवेशन आयज सावन सुरू जाता, तें 8 ऑगस्ट मेरेन चलतलें. UPI म्हळ्यार युनिफायड पेमेंट्स इंटरफेस वरवीं भारत नेटान फारीकणी पद्दतीत संवसारांत सगळ्यांत फुडें आसा अशें आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेन सांगलां. ह्या आर्थीक वर्साच्या पयल्या तिमाहीत भारतांतल्यान इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत 47% वाढ झाला. अमेरिका, UAE आणि चीनाक सगळ्यात चढ निर्यात. बुडापेस्टात झाल्या पोला गेमरे आणि वर्गाजानोस मेमोरियल कुस्ती सर्तीत भारतीय खेळाडू सुमितान 60 किलो ग्रीको रोमन प्रकारात रुपया पदक मिळलंय. आणि फिडे बायलांच्या बुद्धिबळ संसारिक कप 2025 सर्तीत भारताच्या कोनेरू हंपीन बेसबरो खेळ करून उपांत्य फेरीत पाऊल घालून इतिहास घडेलो. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां ऐकपाक मेळटले आयज सांजेचा 6:30 जावन 30 मिनटांचेर. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.